समास आठ, श्रवण निरूपण। सर्व साधनांमध्ये प्रमुख साधन श्रवण होय। व्यवहार असो किंवा परमार्थ असो, आधी काय करायचं, कशासाठी करायचं ते ऐकलं पाहिजे। मग मनात त्यावर विचार होऊन एक विचार पक्का होतो आणि मग कृती घडते। म्हणून श्रवण म्हणजे श्रवण मनन निधिध्यास होय। श्री दासबोध, श्रीमद भगवद्गीता किंवा उपनिषदे, ही सर्वच गुरुशिष्य संवाद आहेत। एक ज्ञानी वक्ता आहे तर दुसरा मुमुक्षू श्रोता आहे। दोघांची तार जुळते तेव्हा तेथे श्रवणानंद उचंबळतो। अशा श्रवणाने काय काय प्राप्त होते ते समर्थांच्या शब्दात ऐकूया।
श्रीराम ऐका परमार्थाचे साधन, जेणे होये समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी। श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची। श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होये दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची। श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला। श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देह बुद्धीचे। सत्संगावरी श्रवण, तेणे कळे निरूपण, श्रवणे होईजे आपण तदाकार। श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तु निवळे साधकासी। श्रवणे सद्बुद्धि लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मन हे मागे भगवंतासी। श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भव नदीचा प्रवाही तरणो पाव श्रवणे। प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विणन घडे प्राप्ती, हे तो सकळा सप्रचीती प्रत्यक्ष आहे। बहुत साधने पाहता, श्रवणासन गडे साम्यता, श्रवणे विण तत्वता कार्य न चले। नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने, नाना योग तीर्थाटणे श्रवणे विण न कळती। नाना विद्या पिंड ज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान श्रवणे विण न कळे। नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते, सर्वांस श्रवणा परते साधनची नाही। श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अतिनेमेसी चालती। साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळा सठाऊके। श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्य श्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माच आकळे स्वानुभवासी। या नाव जाणावे मनन, अर्था लागी सावधान, निज ध्यासे समाधान होत असे। जेथे नाही नित्य श्रवण, ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमूनये सर्वथा। सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेच करावे। सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेच करावे। श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर त्याचा होये अपहार स्वहित विषयी। आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पहावे पुढिले समासी आघवे सांगिजेल। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास आठवा। श्रीराम।